अनुवाद प्रकरण 10 दगडाच्या नव्या पाट्या निर्गम प्रकरण 34 पदे 1 ते 10। त्यासमयी परमेश्वर मला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडीव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये। लाकडाचा एक कोशही तयार कर, मग तू फोडून टाकिलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन, त्या तू कोशात ठेव। त्याप्रमाणे मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला आणि पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडवून व त्या हाती घेऊन पर्वतावर गेलो। मंडळी जमली होती त्या दिवशी, जी 10 वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हाला सांगितली होती तीच त्याने पहिल्याप्रमाणे ह्या पाट्यांवर लिहिली आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या। मग मी मागे फिरून पर्वतावरून खाली उतरलो आणि मी बनविलेल्या कोशात त्या पाट्या ठेविल्या। परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तेथेच आहेत। इस्रायल लोक बएरोथ बनेयाकान येथून कूच करून मोसेरास आले। तेथे अहरोन मृत्यू पावला व त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजकाचे काम करू लागला। तेथून कूच करून गुदगोदा येथे ते आले। गुदगोद्याहून ते याटबाथा येथे आले। येथे पुष्कळ वाहते ओढे आहेत। परमेश्वराच्या कराराचा कोष वाहण्यास, परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करण्यास व त्याच्या नावाने आशीर्वाद देण्यास त्यासमयी परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले। ते आजवर चालू आहे। ह्यामुळेच लेवीला त्याच्या भाऊबंदांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळावयाचे नाही। तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्याचे वतन आहे। मी पहिल्याप्रमाणेच 40 दिवस व 40 रात्री पर्वतावर राहिलो आणि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले, कारण तुमचा नाश करण्याची परमेश्वराची इच्छा नव्हती। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, उठ, तू ह्या लोकांच्या पुढे होऊन प्रवासास निघ, म्हणजे जो देश त्यांना देण्याची त्यांच्या पूर्वजांशी मी शपथ वाहिली तेथे जाऊन ते तो वतन करून घेतील। देवाची अपेक्षा। तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे। तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो? पहा, आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे। असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून आजच्याप्रमाणे निवडून घेतले, हे आज विदितच आहे। म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका, कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाच घेत नाही। तो अनाथ व विधवा यांचा न्याय करीतो आणि परदेशीयांवर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवितो। तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्ही सुद्धा मिसर देशात परदेशीय होता। आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून रहा आणि त्याच्याच नावाने शपथ व्हा। तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत। तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते 70 जण होते, पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील ताऱ्यांप्रमाणे बहुगुणित केली आहे।